सावली अध्याय पारावा।
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
जानकीचे हे स्वर्गारोहण कल्पनेद्वारे घेतले जाणून, परी तेथे न रहावे रेंगाळून, पुनश्च यावे धरणीवरी। स्वप्नापरी सारे जीवन आता संपले हे जाणून, सर्व धावले आप्तजन निरोपासवे झडकरी। कोणा कळविले दूरध्वनीने, कोणास कळविले तारेने, कोणास प्रत्यक्ष बोलावणे धाडिले असे दादांनी। वाऱ्यासवे बातमी पसरली, तैसी सर्व गणदेवी लोटली। गावोगावीची मंडळी जमली दर्शन घ्याया जानकीचे। कुसुम निघाली बडो द्याहून, परी गाडीत असता घडले दर्शन। एक ज्योती येई दिसून वाटे दूर दूर चाललीसे। तै सरकली मनातून हृदयात उठे भीती कंपन। देवास प्रार्थी मनातून पूर्णायुषी करावे जननीला। काही सुकृत होते म्हणून आई लाभलीसे पुण्यवान। पोरके न करावे दयाघन आम्हासया जीवनी। अश्रुवाहती नयनातून हृदयाचे वाढे स्पंदन। आईचे ते सुहास्यवदन पाहू शकू का पुन्हा कधी। कलावती निघे मुंबईहून बिली मोर्यास उतरली जाण। घोडा गाडीत बैसून चाललीसे घराकडे। तै तिज दिसे समोरून सुंदर झोपाळ्यावर बैसून। आई चाललीसे सजून देवी रूपाने कुठेतरी। दृश्य गेले जवळून विरुद्ध दिशेने गेले निघून। चर्र झाले मनातून हृदयी भीती उद्भवली। वाटे आई गेलीसे निघोन लोकासया सोडून। पोरके जाहलो की आपण छत्र गेले म्हणोनिया। सर्व कन्या आल्या धावून पुत्र आला मुंबईहून। दारी लोकांची गर्दी पाहून अंतर्यामी समजले। कुसुम जाहली बेभान धावत सुटे रस्त्यावरून। तिरडीस ठेवी धरून म्हणे आईस न न्यावे माझिया। परी तिजला घेती सावरून म्हणे शोक घ्यावा आवरून। प्रसंगी ठेवावे सावधान शांत व्हावे झडकरी। तै तिजला स्मरला तो दिन विनोदे आईने केले कथन। की सुवासिनीस येता मरण काय आम्ही करावे। तेव्हा स्फुरण चढले अंगात वाटे आता न बसावे शांत। तातडीने करीतसे प्रवृत्त पुढील कार्यास्तव सर्वांना। सुगंधलेपन केले वाटून पाणी करून घेतले उष्ण। तिज पाटावरी बैसवून अभ्यंग स्नान घालितसे। हिरवा चुडा साडी नेसवून श्रीफळाने ओटी भरून। वेण्या फुलांनी सजवून मळवट तिचा भरलासे। जैसे कुंकू लावले कपाळावरून ते झरू लागलेसे पाहून। सुवासिनींना घेई बोलावून स्वकरे त्यांना ते अर्पितसे। सुवासिनींनो यावे उठून प्रसाद आईचा घ्यावा म्हणून। पतिव्रतेचे लेणे समजून प्रसाद घ्यावा मळवटीचा। एका मागून एक उठती प्रसाद कुंकू करी घेती। कुंकू झरे भालावरती खंडन पडे त्यात। ऐशा किती म्हणून स्त्रिया येती तीन चारशे ते घेऊन जाती। तैसे पुरुषही धावती प्रसाद कुंकू घ्यावया। परी संध्याकाळ होते म्हणून हात घेतलासे आवरून। यात्रा निघे घरातून जणू अश्रूंच्या पुरात। काही मंडळी पुढे गेली तो चंदनाच्या दोन मोळी। त्यांच्या पुढ्यात ठेविल्या लाकूड तोड्या भिल्लाने। म्हणे अम्मास पाठविले सांगून की ज्या बाईस येतील घेऊन तिजकरिता द्यावी नेऊन चंदनाची लाकडेही। आश्चर्य वाटे मनातून कोण गेला असेल देऊन। चितारस ती सुंदर जाण यात्रा येई तोवरी। शरणावर ठेविता कलेवर जानकीचा करीती जय जयकार। कृपा असू दे बालकावर म्हणून प्रार्थिती पुन्हा पुन्हा। तुवा केलेस उपकार आपुल्या बालकांवरी अपार ऋणही नाही फिटणार असंख्य जन्म घेतले तरी अनंत अपराध झाले हातून परी तू क्षमा दृष्टीने पाहून प्रेमे घेतलेस संभाळून विसर पडेल त्याचा कसा आता आम्हास कोण पाहिल तूही ना पुन्हा दिसशील कोण मायेचा हात फिरविल पाठीवरून अमुच्या तुझा आम्हास होता आधार म्हणोनी चालला हा संसार आता कोणाकडे पाहणार पोरके करून गेलीस ऐसे भक्तांचे मनातुनी विचार आले तरंगुनी अश्रू भरल्या नयनांनी श्रद्धांजली वाहिली सर्वांनी जडपावलांनी परतले स्मशानातून आठवणीने जाहले बेचैन दुसरे दिवशी जाती परतून राख सारावया चितेची चिता सुंदर दिसली दुरुन भस्मचंदनाचे होते म्हणून वाटे शुभ्र चादर पसरून समाधीवरी ठेविली असे सुगंधाने भरिला परिसर वाटे वसंताने केली बहार झाडे उभी सभोवार चौऱ्या ढाळीत समाधीवरी राख पाहती उकरून तो अस्थिन येती दिसून कर्पुराचे खडे निगती चितेतून आश्चर्य करीती मनोमनी जय जय जानकी जननी कर्पुरांगी झाली स त्रिभुवनी त्याची साक्ष पटावी म्हणूनी कर्पूर दाखविलेस आम्हाला वारंवार त्यांना वंदोनी घरी आणि ती फुले म्हणोनी दर्शन घेता सर्वांनी विसर्जिले ते नदीत अस्थिन मिळती चितेत वाटे सदेह गेली स्वर्गात कलियुगी दाखविले सत्य कर्पूर खडे चितेत दुःख अपार जाहले पूर्ण आयुष्य कान लाभले आता कीर्ती रूपे उरले जीवन सारे जानकीचे परी जाणून घ्यावे सुभक्तजन कोणान लाभे अमरपण जो जो जन्मला असे जाण जाणे असे तयाला केव्हा तरी देवादिक गेले निघोन संतही झाले विलीन जीवांस लाभले भ्रमण जन्ममरण फेऱ्यांचे कर्मानुसार जन्म घेणे पुन्हा परतोनिया जाणे हे जे जाणती आत्मज्ञाने दुःख न होई तयांना जानकी सारखे संतजन ते पुन्हा न येती परतोन ते मुक्त झाले पावन कैलासपदी स्थिरावले परिभक्तिभावे करिता पूजन संतवचनास राहती जागुन नित्य देती अभयदान अढळ श्रद्धा असुद्यावी मनोनिया भक्तजन कुशंका टाका मनातून जानकी जवळ आहे जाणून कर्ममार्ग आचरावा ऐसी मनात पटता खूण सर्व स्वतास घेती सावरून क्रियाकर्म घेतले उरकोन दिनतेरावा उजाडला असंख्य ती भक्तजन तैसेच जमले आप्तजन सुपिंडास करीती वंदन वारंवार भक्तीने पूजेस बैसता सुवासिनी पेटी पाहती उघडोनी तेरा साड्या आल्या दिसुनी विचार करीती ते धवा पहिल्या बसतील तेरा जणी त्यांची ओटी भरावी साड्यांनी इतरांस हळद कुंकू देऊनी पूजन करावे आपण ऐशा विचारे करिता पूजन तो साड्या निघती पेटीतून एकेकी स देता जाण पुन्हा पेटी दिसे भरलेली एका मागुनी एक काढीती ऐशा तीनशेवर साड्या निघती सर्व सुवासिनी संतुष्टती तृप्त होती भोजने भोजने झाली असंख्यात प्रसादे होती सर्व तृप्त अखेर एक गरीब स्त्री येत पूजन केले तिचेही पेटी पाहिली उघडून तो शालू निघाला आतून तो तिजला की देऊन संतुष्ट केले तियेला ऐसे नवल घडलेले पाहून आप्तजाती गोंधळून म्हणे आईचे राहिले देवपण अजूनही आपणासवे जरी दृष्टीसन ये दिसून तिचे अस्तित्व येते कळून आपणासन गेली सोडून अदृश्य रूपे वावरतसे देवाऱ्यास वंदिती सर्वजण तो प्रकाश आला दिसून येती हिरे माणके चमकून आतजणू कोणी लाविल्या परी तो अपूर्व पाहिला प्रकाश तेथे जानकीचा झाला भास सर्व करीती सावकाश नमस्कार निर्गुण रूपाला। जय जय जानकी जननी अनंत नमने तव चरणी, आम्हालागी उद्धरोनी पार करावे भवभयी। तुला ना आदि अंतवापार, परी आम्हास तुझा आधार। कृपा करावी वारंवार बालकांवरी अपुल्या, तू नित्य रहावी सस्मरणात। गोड नाव रहावे मुखात, तुझे गुण गावे दिनरात। हेची द्यावे वरदान, ऐशा एक एक आठवणींनी लोचन आले भरोनी। गतवर्षाचा दिनमनी उभा राहिला तयांच्या, गेल्या चैत्र शुद्ध अष्टमीला आईने यज्ञ होता करविला। तन्निमित्त मेळा होता जमला, आज दिन कैसा उगवला। वाटे त्या यज्ञानिमित्त आईस भेटले सर्व आप्त, तैसेची भेटती सर्व भक्त की अखेरचेच तिजला। तेव्हा प्रत्यक्ष आशीर्वाद घ्याया, आता विदेहासी वंदाया। दैवाची ही अद्भुत किमया, कळोन येई मानवा। परिजाने केला यज्ञ तो हे सर्व होता जाणून, तो मंत्रतंत्राचे साधन भरपूर होता जाणत। ज्याचे नाव नवते चांगले, वाटे त्यानेच काही केले। आईच्या शक्ती सकी बांधले यज्ञ करोनिया ते धवा। मांत्रिक जे ठालाल पुराणी, त्याची वाईट होती करणी। त्याच्या दुष्कृत्याचे कारणी आई गेलीसे लवकर। दुःख झाले चिमणेला, उगाच पाठविले पुराणीला। आज दिन नसता दिसला भाग्यहीना आम्हाला। ऐसे तर्क वितर्क वाढती, कोणी नाना शंका घेती। सर्व पुराणीवरी चिडती, शोधण्यास सांगती तयाला। ऐसे काही गेले मास, तो पुराणी आला घरास। दादांच्या तो पायास नम्र होऊनी वंदितसे। म्हणे कोठे गेली माऊली, जी सद्भाग्ये मज लाभली। माझ्या कृपेची ही सावली, अजन्म केले ऋणी मला। तै सर्व जाती कडाडून, मेल्या ढोंग करतोस जाणून। आईवरी विद्या करून तिला परलोकी पाठविलेस। तिचा अपराध होता कोणता, जेणे घालविलीस अमुची माता। काय कर्माची झाली सांगता, ऐशा तुझ्या दुष्कृत्याने। तेव्हा तो सांगे विनवून, मी काहीही न केले म्हणून। यज्ञ केला मज कारण, विद्या समर्पित कराया। मी जी विद्या केली संपन्न, ते दुष्कर्माचे होते साधन। त्यातून सोडवावे म्हणून प्रार्थिलेसे मी माऊलीला। केवळ तिची आज्ञा म्हणून यज्ञ आणिला घडवून। समर्पित केली विद्या मलिन, शुद्ध झालो तिच्या कृपे। जिने मजवर केला उपकार, तिला कैसे मी मारणार। तिचा अधिकार होता थोर, मी जाणिला मंत्र सामर्थे। ऐसी ही परमपूज्य माऊली, पूर्वसुकृते मज लाभली। तिच्या चरण रजस्थली रहावे आम्ही पामरांनी। तिने आपुले हे मरण मज सांगितले होते, पण गौहत्येची शपथ घातली म्हणून सांगून शकलो तुम्हाला। पंचांग द्यावे काढून, तेथे घेतलासे लिहून। निर्वाणाचा तो शुभ दिन मज करवी माऊलीने। तई पंचांग काढून पाहती, तेथे तारीख लिहिली होती। चैत्र नवमीची शुभतिथी, समय साडे बारांचा। सर्व आश्चर्य करीती पाहून, आई निश्चित होती जाणून। अगाऊ एक वर्षापासून निर्वाण दिन आपुला। उगाच बोललो बिचाऱ्याला, अपराध नसता दोष दिला। पारा रागाचा उतरला, क्षमा मागती पुराणीची। म्हणे आईची ही अगाध करणी, आम्हासन आली कळुनी। फुका तर्क वितर्कांनी शंकित जाहलो आपण। ऐसे दिनमास लोटले बहुत, सर्व आपुल्या कार्यातरत। जानकीची स्मृती ठेविती मनात, दिवस रजनी अविरत। मालू एकटीच होती गणदेवीस, तो मावशी आली बाळंतपणास। वेळ न मिळे अभ्यासास, परीक्षेमुळे तियेला। वेळ जातसे कामात, अभ्यासन होतो दिवसात। मनचिंतेने होई ग्रस्त, कैसे होईल ते कळेना। रात्री पाहतसे जागून, तो शरीर जाई थकून। अभ्यासन होई पूर्ण, परीक्षा आली तोंडावरी। घरात मावशी बाळंतीण तिची सेवा करावी सर्वांगीण, कधी शाळेस बुट्टी मारून राहावे लागे तियेला। ऐशी चिंतेने असताग्रस्त रात्री पुस्तक होती वाचित, हळुवारपणे कोणी हात फिरवित ऐसा भास झाला मालूला। हळूच मागे पाहे वळून तो आजी आली दिसून, जवळ बैसली से येऊन घाबरू नकोस बोलली। जरी तुझा अभ्यास नाही झाला तरी निश्चिंत जावे परीक्षेला, प्रश्न सुटतील सर्व तुझला आशीर्वाद आहे माझा। मालूस आले गहीवरून आजीची अपार माया पाहून, सर्वास सांगे आनंदून आजी भेटली की मजला। मग परीक्षा दिली विश्वासून आणि आश्चर्य आले घडून, प्रश्न आले तेची जाण जे जे वाचिले होते मालूने। परीक्षा जाहली से पास आशीर्वाद आला फळास, आजीच्या नावाचा ध्यास घेतला से मालूने। यावरून भक्तजन तुमा आले असेल कळून, जानकीन गेली तुमच्यातून विदेही रूपे वावरतसे। पूर्वी होती स्वदेहात आता राहते विदेहात, परिभक्ताची ना सोडी संगत कार्यकारणा धावतसे। पूर्वी प्रत्यक्ष होती माऊली आता जाहली ती सावली, अखंड भक्तावर ती धरली तिने मायेची अपुल्या। जैसे मेघ येती आकाशात सूर्याची तीव्र झळ रोखित, तैसी जानकीची राही संगत भक्ता सवे आपुल्या। जो जानकीच्या राही सावलीत तो दुःखातून झाला मुक्त, ऐसे हे जानकीचे सुभक्त मोठ्या अभिमाने सांगती। म्हणोनिया सुभक्त जन जानकी कृपा करा संपादन, वारंवार तिज वंदुन धन्य भावे जीवनी। जानकी प्रत्यक्ष कुलस्वामिनी ऐसी भावना धरावी मनी, याचना करावी अर्जवूनी वारंवार चरणापाशी। तू कोठे ही वसशी त्रिभुवनी परी कुर्मदृष्टीने पाहुनी, आम्हास घ्यावे सांभाळोनी भव भयापासोनी सदैव। जरी काही चुकले हातून तरी रागन धरावा मनातून, भोळ्या भक्तीचे अजाणपण जाणून क्षमा करावी। जोवरी जीव आहे देहात तोवरी नाव येऊ दे मुखात, मुखाने तुझे गुण गात गात आयुष्य संपुदे आमुचे। हेची दान द्यावे म्हणून हात पसरावे दोन, अखंड नाम संकीर्तन अंतर्यामी चालवावे।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम द्वादशोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु, श्रीरस्तु।